आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत राज्यात गुंतवणुकीसाठी 3.5 लाख कोटी रुपयांचे करार. 24,000 अधिक जणांसाठी रोजगार निर्मिती. छत्तीसगड आणि ओडिशामध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत 23 नक्षलवादी ठार. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या छलपतीचाही समावेश. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांच्या झळाक्यानंतर देशातले शेअर बाजार कोसळले. आणि ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर आळंदीत अंत्यसंस्कार. दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकंदर 3,51,000 कोटी रुपयांच्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. जेएसडब्ल्यू समूहासोबत झालेल्या 3,00,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे राज्यातल्या उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. या कराराअंतर्गत गडचिरोलीत 25 मिलियन टन क्षमतेचा अत्याधुनिक पर्यावरणस्नेही पोलाद प्रकल्प उभारला जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रीन मोबिलिटी, विद्युत बस, ट्रक आणि परवडण्याजोग्या इलेक्ट्रिक गाड्या, पेट्रोल पंपांवर वेगानं चार्जिंगची सुविधा, राज्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कचं पुनर्मूल्यांकन होणार आहे. याअंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये 10,000 रोजगार निर्माण होतील. कल्याणी उद्योग समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात संरक्षण, पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या क्षेत्रात झालेल्या करारान्वये 5,250 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि गडचिरोलीत 4,000 जास्त रोजगार निर्माण होणार आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसोबत संरक्षण क्षेत्रात 16,500 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला. याअंतर्गत रत्नागिरीत 2,450 रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तर बालासोर अलॉयज या कंपनीसोबत पोलाद आणि धातू या क्षेत्रांमध्ये झालेल्या 17,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे रायगड जिल्ह्यातल्या दिघी बंदर परिसरात 3,200 रोजगार तयार होणार आहेत. विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबतही पोलाद आणि धातू क्षेत्रात 12,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला. यामुळे पालघरमध्ये 3,500 लोकांना रोजगार मिळेल. तसंच एबी इनबेव या जगातल्या सर्वात मोठ्या ब्रुवरीसोबतही महाराष्ट्र सरकारनं छत्रपती संभाजीनगरमध्ये 250 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठीचा सामंजस्य करार केला. याव्यतिरिक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज जागतिक आर्थिक मंचाच्या कार्यक्रमांतर्गत विविध कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. एएमसीईए अँड इंटरनॅशनल बेवरेजेस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी युजेन विलेमसन आणि पेप्सिकोचे स्टीफन केहो यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. पेप्सिकोला नाशिकमध्ये मूल्यसाखळी निर्माण करून पुढं राज्यभर त्यांच्या कामाचा विस्तार करायचा असून महाराष्ट्र त्यांना शक्य ते सर्व सहाय्य करेल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. याशिवाय लुई ड्रेफस, मास्टरकार्ड, कॉग्निझंट, कार्ल्सबर्ग इत्यादी कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात आणि ओदिशामधल्या नुआपाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईत 23 नक्षलवादी मारले गेले. त्यात नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. त्याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. या कारवाईत ठार झालेल्या 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह काल तर 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह आज ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा दलानं घटनास्थळावरून एका रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलीस आज या परिसरात व्यापक शोध मोहीम राबवत आहेत. नक्षलमुक्त भारत अभियानाच्या दृष्टीनं सुरक्षा दलाचं हे मोठं यश असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे असं शाह म्हणाले. पुणे शहर परिसरात प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पुणे स्टेशन आणि महर्षी परिसरातून 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महर्षीनगर भागात वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून परदेशी चलनही जप्त करण्यात आलं. बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या दलालांचा शोध घेण्याचे आदेश दिले असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवनात मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या 3 राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांची भाषा लोककला जीवनशैली यांचा सर्वांना परिचय होतोय तसंच राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता. अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणांचे पडसाद आज देशातल्या शेअर बाजारांवर उमटले. जागतिक व्यापारासाठी ब्रिक्स राष्ट्रांना लक्ष्य करून अमेरिकन डॉलरवरचं अवलंबित्व कमी करणाऱ्या देशांवर 100% कर लादण्याच्या ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारताच्या दोन्ही शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजारच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1235 अंकांची घसरण झाली आणि तो 75,838 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 320 अंकांची घसरण नोंदवत 23,024 अंकांवर बंद झाला. निफ्टी आज दिवसभरात एकदा 23,000 पोचला होता. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं 7,00,000 रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. शेअर बाजारातल्या ग्रे मार्केट ट्रेडिंगला आळा घालण्याच्या उद्देशानं सेबी एक नवी प्रणाली आणण्याची योजना आखत आहे अशी माहिती सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरीभुज यांनी आज दिली. असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडियानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सेबीच्या या प्रणालीद्वारे शेअर गुंतवणूकदारांना आयपीओचं वाटप होताच त्यांना शेअर विकता येऊ शकतील. आयपीओ वाटपानंतर किंवा प्री लिस्टिंग टप्प्यानंतर जर गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर्स विकायचे असतील तर त्यांना संधी देणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या. ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर आज आळंदी इथं अंत्यसंस्कार झाले. काल रात्री त्यांचं पुण्यात निधन झालं होतं. ते 89 वर्षांचे होते. साखरे महाराज यांचा शिष्य परिवार देशात तसंच परदेशातही आहे. राज्य सरकारनं 2018 या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. किसन महाराज साखरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. साखरे यांची कार्यसाधना पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तेजोमय राहील अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. तर साखरे महाराज यांच्या निधनानं आध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे असं पवार यांनी आदरांजली व्यक्त करताना म्हटलं आहे. चाकू हल्ल्यात जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याला उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडलं आहे. 16 जानेवारी रोजी पहाटे सैफ अली खान याच्यावर वांद्रे इथल्या राहत्या घरी चाकू हल्ला झाला होता. हल्लेखोरानं त्याच्यावर 6 वार केले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीत घुसलेला चाकूचा तुकडा बाहेर काढला होता. जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं बीड जिल्ह्यातले 13 सरपंच आणि 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या राखीव जागांवरून निवडून आलेल्या सदस्यांना 12 महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं. मात्र या सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केलं नव्हतं. छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत आज भाजपात प्रवेश केला. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्यात उर्वरित ठिकाणी रात्रीचं तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 2 दिवसात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत राज्यात गुंतवणुकीसाठी 3,50,000 रुपयांचे करार, 24,000 अधिक रोजगार निर्मिती. छत्तीसगड आणि ओदिशामध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत 23 नक्षलवादी ठार, 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या चलपतीचाही समावेश. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांच्या धडाक्यानंतर देशातले शेअर बाजार कोसळले. आणि ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर आळंदीत अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री 8:05. नमस्कार.